त्यायुग पुरुषांनी बहुजनांना सक्षम करण्याकरिता संपूर्ण आयुष्य वेचलं, पण आपण आपलं कर्तव्य कधी करणार?